चीनीमंडी.com पॉडकास्ट।
लॉकडाऊनमुळे ऊस शेतकरी चिंतेत। कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील ऊस शेतकरी खूप चिंतेत आहे। रसाचा ऊस पिकवणारे हे ऊस शेतकरी आहेत, जे उन्हाळ्यात ऊसाचा रस विकून आपला उदरनिर्वाह करतात। एप्रिलच्या शेवटच्या दिवसांमध्ये उष्णतेचा परिणाम जाणवत आहे, पण लॉकडाऊनमुळे रसाची दुकानंही बंद आहेत। अशामध्ये रसासाठी काळा ऊस तयार करणारे शेतकरी खूपच वैतागलेले आहेत। वेळ पूर्ण झाल्यानंतर आता ऊसाचं शेत सुकत आहे। थारियाव क्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांनी सांगितलं की या ऊसाला साखर कारखान्यांना देखील विकलं जाऊ शकत नाही, यावेळी ऊसाच्या शेतीमध्ये मोठं नुकसान होत आहे। अशा शेतकऱ्यांनी ऊसाचं पीक विकण्याची व्यवस्था करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे।